नमस्कार मित्रांनो, डेली जीके मध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे महिला शिक्षण दिन. नुकताच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थात 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा केला जाईल. यापूर्वी हा दिवस बालिका दिन म्हणून देखील साजरा करण्यात येत होता. या विषयासंदर्भात राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच इतर थेट किंवा सरळ सेवा भरतीमध्ये महिला शिक्षण दिन, सावित्रीबाईंचा जन्म, त्यांचे जन्मगाव, मुलींची पहिली शाळा कुठे आणि कधी स्थापन झाली, सावित्रीबाईंची लेखन संपदा तसेच इतर सामाजिक कार्य या मुद्द्यांवर थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक या घटकांतर्गत महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याच्या अनुषंगाने सावित्रीबाईंच्या कार्यासंदर्भातील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सामान्य अध्ययन पेपर 3 मधील शिक्षण तसेच वंचित घटकांचा विकास या उपघटकाअंतर्गत सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर चला बघूया सावित्रीबाई फुले यांची थोडी वैयक्तिक माहिती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. अपत्य नसल्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या विधवेचा यशवंत हा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. ज्योतिबा फुले यांनी त्यांना अक्षर ओळख तसेच प्राथमिक शिक्षण दिले. तर त्यानंतरचे शिक्षण सखाराम परांजपे आणि केशव भावलकर यांनी सावित्रीबाईंना दिले. आता बघूया सावित्रीबाई यांचे शैक्षणिक कार्य. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई, ज्योतिबा फुले आणि सगुणाबाई या तिघांनी मिळून सन 1848 पुण्यातील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी कार्य सुरू केले. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास विरोध म्हणून त्यांना घराबाहेर काढल्यावर सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना उस्मान शेख या महात्मा फुले यांच्या मित्राने आसरा दिला. पुण्यातील मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी उस्मान शेख यांच्या घरी सन 1849 शाळा सुरू केली. उस्मान शेख यांच्या पत्नी फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका बनल्या. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य आणि लेखन यांच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. गर्भवती विधवा आणि बलात्कार पीडित गर्भवतींचा आसरा देणारे सन 1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. या संस्थेच्या कार्यामध्ये सावित्रीबाईंनी सक्रिय सहभाग घेतला. भ्रूणहत्या, विशेषतः स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून कार्य केले. 1897 पुण्यात आलेल्या महाभयंकर प्लेगच्या साथीत सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांची सेवा शुश्रूषा केली. अशातच त्यांना देखील या आजाराने ग्रासले आणि त्यातच 10 मार्च 1897 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सावित्रीबाई कवयित्री म्हणून देखील परिचित आहे. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाईंविषयी इतर काही माहिती. सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ 2014 पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. सन 1998 त्यांच्या 101व्या पुण्यतिथी निमित्ताने भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट चालू केले. महाराष्ट्र शासनातर्फे मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. या योजनेतील काही ठळक तरतुदी याप्रमाणे. इयत्ता 5वी ते 10वी शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींना राज्य शासनातर्फे सदरची शिष्यवृत्ती देण्यात येते. शाळांमधून मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना चालू करण्यात आली. या योजनेनुसार सन 1996 पासून 5वी ते 7वी मधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमहा ₹60 याप्रमाणे 10 महिन्यांकरता ₹600 शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यात येते. सन 2003 पासून 8वी ते 10वी मधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमहा ₹100 याप्रमाणे 10 महिन्यांकरता 1000 शिष्यवृत्ती रक्कम अदा केली जाते. इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच OBC प्रवर्गातील मुलींसाठी सदर योजना 2019 मध्ये लागू करण्यात आली आहे. धन्यवाद. आजच्या विषयाची आपण इथं सांगता करूया. आपण सदर पॉडकास्ट ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.